पहिले इतिहास अध्याय 4 यहुदाच्या मुलांची नावे पेरेस हेस्रोन कर्मी हूर आणि शोबाल शोबालचा पुत्र राया त्याचा पुत्र यहत यहताचे पुत्र अहुमय आणि लहद सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत इज्रेल इश्मा व इद्वाश ही एटामाची पुत्रे त्यांच्या बहिणीचे नाव हसललेल पोनी पनवेलाचा पुत्र गदोर आणि एजेराचा पुत्र हुशा ही हूरची पुत्र हूर हा एफ्राथाचा प्रथम जन्मलेला पुत्र आणि बेथलेहेमाचा बाप होता अशूरचा पुत्र तकोवा तकोवाला 2 स्त्रिया होत्या हेला आणि नारा नाराला अहुजाम हेफेर तेमनी आणि अहष्टारी हे पुत्र झाले सेरत इसहार एथरान हे हेलाचे पुत्र हक्कोसाने अनुब आणि सोबेबा यांना जन्म दिला हरुमचा पुत्र अहरहेल याच्या घराण्यांचे कुळही कोसचे होते याबेस आपल्या भावांपेक्षा फार आदरणीय होता त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले ती म्हणाली कारण याच्या वेळी मला असह्य प्रसव वेदना झाल्या याबेसाने इस्रायलाच्या देवाची प्रार्थना केली याबेस म्हणाला तू खरोखर मला आशीर्वाद देशील माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढवशील माझ्यावर संकट येऊन मी दुःखित होऊ नये म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती चांगले होईल आणि देवाने त्याची विनंती मान्य केली शुहाचा भाऊ कलूब कलुबाचा पुत्र महीर महिराचा पुत्र एष्टोन बेथराफा पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनचे पुत्र तहिन्नाचा पुत्र ईर नहाश हे रेखा येथील लोक होते अथनियेल आणि सराया हे कनाजचे पुत्र हथत आणि म्योनोथाय हे अथनियेलाचा पुत्र म्योनोथायने अफराला जन्म दिला आणि सारायने यवाबला जन्म दिला यवाब हा गे हराशिम जे कुशल कारागिराचे मूळ पुरुष होय तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले यफुन्ना याचा पुत्र कालेब कालेबचे पुत्र म्हणजे इरू एला आणि नाम एलाचा पुत्र कनाज जीफ जिफा तिर्या आणि असरेल हे यहललेलाचे पुत्र एजराचे पुत्र येथेर व मरद येफेर व यालोन मेरेदाची मिस्री पत्नीने मिर्याम शम्माय आणि एष्टमोआचा पिता इश्बह यांना जन्म दिला त्याच्या यहुदी पत्नीला गदोराचा पिता येरेद सोखोचा पिता हेरेब आणि जानोहाचा पिता यकुथियेल हे झाले हे बिथ्याचे पुत्र होते फारोची मुलगी बिथ्या जिच्याशी मेरेदाने लग्न केले होते होदियाची पत्नी ही नहमाची बहीण होती हिचे पुत्र गार्गी कैला आणि माकाथी एष्टामोआ यांचे पिता होते अम्नोन रिन्ना बेन हनान तिलोन हे शिमोनाचे पुत्र इशीचे पुत्र जोहेत आणि बेन जोहेत यहुदाचे पुत्र शेला याच्यापासून लेखाचा पिता एर मारेशाचा पिता लादा आणि तलम कापडाचे कसबाचे काम करणारे अश्बेच्या घराण्यातली ही कुळे झाली तसेच त्याच्यापासून योकिम कोजेबा येथील लोक योवाश आणि मवाबीवर अधिकार चालवणारे साराफ व याशुबी लेहेम हे जन्मले फार जुन्या बातमीतून ही नोंद घेतली आहे शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते नमुएल यामिन यरीब जेरह शौल हे शिमोनाचे पुत्र शौलाचा पुत्र शल्लूम शल्लूमचा पुत्र मिप्साम, मिप्सामचा पुत्र मिश्मा, मिश्माचा पुत्र हम्मुएल, हम्मुएलाचा पुत्र जक्कूर, जक्कूरचा पुत्र शिमी, शिमीला 16 मुले आणि 6 मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फारशी पुत्र बाळे झाली नाहीत. यहुदातील घराण्यांप्रमाणे त्यांचे घराणे वाढले नाही. शिमीच्या वंशजातील लोक बैरशेबा, मोलादा व हसूर शुवाल, बिल्हा, असेम, तोलाद, बथुएल, हर्मा, सिकलाग, बेथमरका बोथ, हसर सुसिम, बेथ बिरी व शाराईम येथे राहत होते. दाविदाच्या कारकिर्दी पर्यंत ही त्यांची नगरे होती. त्यांचे गाव एटाम, ऐन, रिमोन, तोखेन आणि आशान अशी या 5 नगरांची नावे. बालापर्यंत त्याच नगरांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळीची नोंदही त्यांनीच ठेवली. त्यांच्या घराण्यातील वडिलांची नावे मेशोबाब, यमलेक, अमस्याचा पुत्र योशा, योएल, येहू हा योशिब्याचा पुत्र, सरायाचा पुत्र योशिब्या, असियलचा पुत्र सराया, एल्यो विनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदियेल, यशिमियेल, बनाया. जीजा हा शिफीचा पुत्र, शिफी हा अल्लोनचा पुत्र, अल्लोन यदायाचा पुत्र, यदाया शिमरीचा पुत्र आणि शिमरी शमायाचा पुत्र. ज्यांची नावे इथे दाखल केली आहेत ते सर्व आपापल्या कुळांचे प्रमुख होते. त्यांच्या घराण्याची झपाट्याने वाढ झाली. ते खोऱ्याच्या पूर्वेला अदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोचले. आपल्या कळपांना चरायला गायराने हवीत म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले. त्यांना विपुल व चांगली गायराने मिळाली. तो देश मोठा असून शांत व स्वस्त होता. हमाचे वंशज पूर्वी या भागात राहत असत. हिजकिया यहुदाचा राजा होता. त्यावेळची ते लोक गदोर पर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मुनी लोकांसही त्यांनी ठार केले. आजही या भागात मुनी नावाचे लोक आढळत नाही. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरासाठी गायराने असल्याने ते तिथे राहिले. शिमोनाच्या घराण्यातील 500 माणसे सेईर डोंगरावर त्याच्या नेत्याबरोबर गेली. इशीचे पुत्र पलट्या, निरया, रफाया आणि उज्जियल हे होते. काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला. ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन यांनी ठार केले. तेव्हापासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत.